ਦਾ ਸਧਨੂ ਅਜੀ ਦੁਨੀਆ ਸਦਿਨੂ।
ਮਹਾਰਾਸ਼ਟਰਾਚਾ ਭੂਮੀਲਾ ਸੰਤਾਂਚੀ ਭੂਮੀ ਮਨੁਨ ਸੰਬੋਧਲੇ ਜਾਤੇ। ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, संत नामदेव, समर्थ रामदास, जनाबाई, मुक्ताबाई अशा अनेकानेक साधू संत महात्म्यांच्या वास्तव्याचा आणि त्यांच्या पदस्पर्शाच्या भक्तीचा सुगंध आजही या मातीमध्ये दरवळतो आहे। युगायुगापासून संत महापुरुषांनी प्रत्येक मानवमात्रास प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा या दैवी गुणांना धारण करण्याची प्रेरणा दिली। परंतु जातीवर्ण, धर्मभाषा, गरीब श्रीमंती अशा अनेकानेक संकीर्णतेमध्ये विभागला गेलेल्या माणसाने माणुसकीचे महत्त्व आणि गांभीर्य कधी जाणलेच नाही। याच विभाजित मानवाला गेल्या 4 दशकापासून सद्गुरू बाबा हरदेवसिंगजी महाराजांनी ब्रह्मज्ञानाद्वारे मानवी मूल्यांचा अंगीकार करून लाखो लाखोंच्या जनसमुदायाला सद्भावनिक एकत्वाच्या माळेमध्ये गुंफवले। ब्रह्मज्ञानानंतरच मानवी जीवनाचा मुख्य उद्देश म्हणजेच परमात्मा प्राप्ती साध्य करता येते। परमात्मा, ईश्वर ही एकच परमसत्ता असून ती निर्गुण, निराकार आणि सर्वव्यापक आहे। अशा परमात्म्याची प्राप्ती ही केवळ आणि केवळ वर्तमान सद्गुरूकडूनच संभव आहे। संत निरंकारी मिशनची ही मांदियाळी हाच एक दिव्य संदेश घेऊन आपल्या विभागामध्ये आली आहे। या, एकाला जाणूया, एकाला मानूया आणि एक होऊया। समयाच्या विद्यमान सद्गुरू माता सविंदर हरदेवजी महाराज आपल्या सर्वांना कृतार्थ करण्यासाठी 50व्या प्रादेशिक संत समागमाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या धर्तीवर येत आहेत। हा सुवर्णयोग येणाऱ्या 27, 28, 29 जानेवारीला खारघर नवी मुंबई सेंट्रल पार्क या ठिकाणी लाखो लाखोंचा मानव समुदाय एका छत्रछायेखाली आनंदाने एका प्रभू परमात्म्याच्या भक्तिरसात चिंब होईल। अशा या भव्य आणि दिव्य संत समागमामध्ये आपण सर्व भाविक श्रद्धाळू उपस्थित राहून जीवनाचे लक्ष्य साध्य करूया, ब्रह्माची प्राप्ती करूया, भ्रमाची समाप्ती करूया।